पर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे। नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा। नामस्मरणाने येणारे जे अनुभव आहेत त्याच्या संबंधी आपण पाहतो आहोत। जे जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं ते सगळं आपण पाहतो आहोत। त्याच्यामध्ये देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहिल्यानंतर चार मुक्ती मिळतात। रामकृष्ण नामी उन्मनी साधली, नामानी उन्मनी अवस्था प्राप्त होते। नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या। एक हरी आत्मा जीव शिव समा भरला घनदाट हरी दिसे। ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे। ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम। असे विविध प्रकारचे नामस्मरणानी प्राप्त होणारे जे अनुभव ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते आपण पाहिले। कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया नित्य नेम नामी तो नर दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी। असं आपण ऐकलं मागच्या वेळेला। आपण साधू बोध झाला तो नुरो निया ठेला। ज्याला साधू बोध झाला तो राहिला पण न राहून राहिला। सर्व अहंता संपून त्याचं लीला चरित्र घडताना दिसत। तो नुरो निया ठेला ठाईच मुराला अनुभव। जसा येणारा अनुभव आपल्या ठिकाणीच संपून गेला। जशी कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी तस। आज आपण पाहणार आहोत एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीजे। नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा हा अभंग आपण या अभंगातली ही चरण पाहणार आहोत। मूळ अभंग आहे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप। एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे। नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता। ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे। हा अभंग आपण दोन तीन प्रकारांनी आतापर्यंत पाहिला, वेगळ्या वेगळ्या संदर्भात पाहिला। एक तत्व नाम साधिती साधन, नाम नामधारक आणि परमात्मा हे तीनही एकरूप आहेत। अशा प्रकारे एक तत्व हे तीनही एकरूप करून नाम घेतात। साधिती साधन हे तीनही एकरूप आहेत यांचं अद्वैतत्व आहे। असं अद्वैतत्व साधून ते साधन करतात, त्यांना द्वैताचं बंधन बाधत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हा अभंग आपण नामस्मरण कसं करायचं, अद्वैत भावाने नामस्मरण करायचं अशा विषयाच्या वेळेला या ओळी एकदा पाहिलेल्या आहेत। नामस्मरण नामस्मरणाच्या साधनेमुळे द्वैताचं बंधन बाधत नाही हा अनुभव आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून तीच चरण त्याच ओळी आपण आता या अंगानी पाहतो आहोत पाहणार आहोत. द्वैतामध्ये भय आहे असं शास्त्र सांगतातच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वैताचे बंधन न बाधिजे. द्वैत हेच बंधन आहे. द्वैत म्हणजे दोन असणे. द्वैतामध्ये मी असतो आणि त्याच्या सापेक्ष एक दुसरा असतो ज्याला तू असं आपण म्हणतो तो असतो. द्वैत निर्माण कसं होतं याची प्रक्रिया अनेकांनी सांगितलेली आहे. कृष्णमूर्तींचं एक पुस्तक आहे, स्वामीजी त्याचा उल्लेख करायचे, थॉट अँड द थिंकर. त्याच्यामध्ये एका व्याख्यानाला आल्याबरोबर कृष्णमूर्तींनी प्रश्न विचारला की हू कम्स फर्स्ट, थॉट ऑर थिंकर. विचार करून सगळ्यांनी सांगितलं की थिंकर, थिंकर असल्याशिवाय थॉट कसा येईल. ते म्हणाले की विचार येतो म्हणून थिंकर निर्माण होतो, जर विचारच नसेल तर थिंकर कसा असेल. थॉट पहिला येतो आणि मग थिंकर येतो, द्वैत निर्माण होतं असं कृष्णमूर्ती म्हणाले. जर विचार समोर आला नाही तर विचार करणारा कुठं असतो, स्वरूपाच्या ठिकाणी असतो. विचार करणारा तिथं नसतोच. विचार नावाचा एक पदार्थ येतो म्हणून कोणीतरी त्याचा विचार करणारा आत निर्माण होतो. अधिदृश्य का आधी द्रष्टा, आधी दृश्य आणि मग त्याचा द्रष्टा निर्माण होतो का आधी द्रष्टा आणि त्याचं मग दृश्य म्हणून बाहेर निर्माण होतो. दृश्याचं जर दृश्य म्हणून वेगळेपणाने भान निर्माण झालं नाही तर द्रष्टा कोणी नसतोच, तो स्वरूपात असतो. आपल्यापेक्षा वेगळं असं दृश्य काही आहे असं लक्षात आल्यावर त्याच्यापेक्षा वेगळा अंतर राखणारा द्रष्टा निर्माण होतो असं विवेचन कृष्णमूर्तींनी केलं. अनेकांनी अनेक पद्धतींनी याच्याबद्दल सांगितलं, मात्र कृष्णमूर्ती सांगतात हे समजून घेण्यासाठी उत्तम आहे. पण वेदांत काय सांगतो, वेदांत कृष्णमूर्तींच्याही भाषेत सांगत नाही. श्रुती असं म्हणते, उपनिषद असं म्हणतात की तत्र एकाकी न रमते. तो एकटा असतो हीच त्याची अडचण एखाद वेळेला त्याला निर्माण होते, एकट्याला चैन पडत नाही. म्हणून एकोहम, मी एकटाच आहे. बहुस्याम, मी अनेकविध व्हावं. प्रजा येईती असा संकल्प निर्माण झाला. म्हणजे मी एकटा आहे, बहुविध व्हावं असा संकल्प निर्माण झाला. मग आधी बहु झालं का आधी एकटा झाला? बहु झाल्यामुळे एकटा झाला का एकटा आहे असा संकल्प झाल्यामुळे बहु झाला? कृष्णमूर्तींच्या विचाराला छेद बसला. तो विचारही ध्यान समजावून सांगण्यापुरता ठीक आहे, पण घडलं काय त्याचं उत्तर असं आहे की दोन्ही एकदम घडलं. वस्तुतः एकटा आहे असंही वाटायला नको होतं, स्वरूपस्थिती होती. ती स्वरूपस्थिती बिघडल्याबरोबर एकटा आणि बहु हे दोन्ही एकदम निर्माण झाले. मी एकटा आहे आणि बहुविध व्हावं असा संकल्प निर्माण झाला. त्याही वेळेला जर मी एकटा आहे एवढाच संकल्प निर्माण झाला असता तर बहु काही होण्याचा प्रश्नच नव्हता. पण दोन्ही सायमल्टेनियसली होतं. थॉट आणि थिंकर दोन्ही सायमल्टेनियसच होतात. असं होत नाही की आधी थॉट आला मग थिंकर आला. दोन्ही एकदम होतात. आणि दोन्ही होण्याच्या आधी काय असतं? दोन्ही होण्याच्या आधी काहीच नसतं. एक स्थिती असते पण त्या स्थितीची वेगळी जाणीव घेणारा असा कोणीच नसतो. आईला प्रथम मातृत्वाची भावना कधी येते? सायमल्टेनियसलीच होतं. जेव्हा समजलं, कन्सेप्शन झालं, तेव्हा अपत्यही आलं आणि आईही आली. मातृत्वाची भावना आली आणि अपत्याची भावना आली. एरवी ती एकटीच होती. एरवी काही प्रश्न नव्हता. दोन्ही एकदम निर्माण होतात. कशामुळे निर्माण होतात? समर्थ म्हणतात, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. या विषयात तू जितका पडशील, हे काही झालेलं नाहीये. इथं द्रष्टा दृश्य एकदम निर्माण झालं, थॉट थिंकर एकदम निर्माण झाले. जेवढं ब्रह्म अनादि तेवढीच माया अनादि, तिचाही आदि नाही. ब्रह्माच्या ठिकाणी जेव्हा भावना निर्माण झाली, तेव्हा मूळ माया निर्माण झाली, विश्व निर्माण झालं एकाच वेळेला. आणि द्वैत जेव्हा संपतं, तेव्हा आनंद देखील युगपत होतो, त्याच क्षणाला होतो. म्हणून मी नेहमी सांगतो की साक्षीत्व समजण्यासाठी तुम्हाला एक भाषा वापरली जाते की तुम्ही द्रष्टा आहात, दृश्य आहे. एक विचार उठला, काही वेळ चालला, मग संपला, मग पुढचा विचार उठला, काही वेळ चालला, काही वेळ संपला. नीट आठवून पहा, असं होतं का? तुम्ही इतके द्रष्टा असता की जसं गॅलरीतून तुम्ही रस्ता पाहता, असे द्रष्टा असता तुम्ही ध्यानात? हे समजण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला साक्षी जमतो त्यावेळेला दृश्य संपतच. असं कधी अनुभवाला येत नाही की आपला द्रष्टा आहे, साक्षी आहे, बसलेला आहे आणि पत्र्या त्या पडद्यावर चित्र हलतात, तसं चाललेलं आहे. विचार आपले चाललेले आहेत. ही मूर्छा आहे की तुम्हाला वाटतंय आपण द्रष्टाही आहोत आणि विचारही चाललेले आहेत. मूर्छनेमध्ये चाललेलं आहे, बेसावधतेमध्ये चाललेलं आहे. जर साक्षीत्व जमलं की संपलंच. युगपत, त्याच क्षणाला विचार संपतात. असं कधी होत नाही की तुम्ही आपले बसलात आणि पडद्यावर जशी दृश्य सरकतात तसं काहीतरी चाललंय, पण तुम्हाला त्याचा कसलाच अनुभव नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं जाईल की तुम्ही बसलेले आहात, काहीतरी समोरून तुमच्या चाललेलं आहे आणि तुम्ही ते वेगळेपणाने पाहत आहात. जेव्हा द्वैत संपतं तेव्हा युगपत, त्याच क्षणाला आनंद देखील प्राप्त होतो. द्वैताचं जे बंधन आहे ते बंधन म्हणजे विकार. द्वैताचं बंधन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. द्वैत निर्माण झाल्यामुळे विकार निर्माण होतात, भय निर्माण होतं. द्वैताचा पहिला विकार म्हणजे भय. द्वैतात भयम, अद्वैतात भयम नास्ती, असंच वचन आहे. द्वैत निर्माण झालं की भय निर्माण होतं. मानवी जीवनातला पहिला विकार भय आहे. काम क्रोध देखील नंतर आहेत. काम क्रोध आणि भय अशी जी एक साखळी सांगितली जाते, त्याच्यामध्ये भय हा पहिला विकार आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की जेव्हा मूल जन्माला येतं, एका सुरक्षित वातावरणातून बाहेर पडतं, तेव्हा त्याच्या मनामध्ये खूप भय निर्माण झालेलं असतं. आईला देखील घाबरतं, बाहेरच्या सगळ्या वातावरणाला ते घाबरतं आणि मग ती भीती देखील शमते, ते शांत देखील होतं. भय उत्पन्न होतं, भयाचं शमन होतं, मग कशा कशाला भिण्याचं कारण नाही हे त्याला समजायला सुरुवात होते. पण भय हा पहिला विकार आहे. त्यामुळं आपल्याला भयाची सर्वात जास्त, म्हणजे कुठं एखादी जर घटना ऐकली काय पुण्यात अमुक अमुक एक खून झाला तर आपल्या मनात प्रथम भय निर्माण होतं की बापरे आता असं जर व्हायला सुरुवात झाली तर काय. समर्थ म्हणतात भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयानी सर्व ब्रह्मांड व्यापून राहिलेलं आहे. परमेश्वराच्या दरबारात भय नाही. लाटांकडे वेगळेपणाने पहा, मग तुम्हाला समजेल की एका लाटेला दुसऱ्या लाटेने ग्रासलं, गेली गेली संपली, तिला अजून एकाने ग्रासलं, तुम्ही मजा कराल. पण त्या लाटेला भय नाही, कारण लाटेला माहिती आहे की आपला जन्म आपला मृत्यू दोन्ही याच्यात होतो. वेगळेपणाची भावना लाटेला नाही, पण वेगळेपणाची भावना निर्माण झाली की भय निर्माण झालं. म्हणून काही ना काही पद्धतीने आपण सगळे भयग्रस्त असतो. कोणाचं जे भय आहे ते प्रसंगी निर्माण होतं. कोणाकोणाच्या ठिकाणी सतत भय असतं, म्हणजे स्वतःच्या विचारांचं भय. म्हणून ध्यानाला देखील बसायला नको वाटतं असे लोक आहेत. आपल्या स्वतःच्या प्रकृतीचं भय की मी क्रोधिष्ठ आहे, मी कामी आहे, मी विकारी आहे, अशा प्रकारचं भय. कोणाला दुसऱ्याचं भय वाटतं, कोणाला आपल्या निर्णयाचं सतत भय वाटतं, कोणाला अनिश्चिततेमुळं सतत भय वाटत राहतं. सगळं चांगलं असलं तरी देखील हे असंच टिकेल ना, कितीतरी प्रश्नांना उत्तरं काहीच नसतात. पण हे भय अशा प्रकारे भरून राहतं, आणि या भयाच्या मुळाशी जर कोणती गोष्ट असेल तर द्वैताची भावना ही या गोष्टीच्या मुळाशी अशी भावना आहे. म्हणून द्वैतातून विकार निर्माण होतात. भय जसं निर्माण होतं म्हणून भगवद्गीतेनी वीतराग भय क्रोधः, काम भय आणि क्रोध हे शब्द ठिकठिकाणी वापरले. जेव्हा बोध होतो, ज्ञान होतं, तेव्हा या तीन गोष्टी संपतात आणि ज्ञानाला तो प्राप्त होतो. त्याच्यामध्ये पहिला विकार म्हणजे भय आहे. मग काम आणि क्रोध याची पुष्कळ मीमांसा, की कामना निर्माण होते, काम प्रतिहत झाला की क्रोध निर्माण होतो इत्यादी. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की द्वैताचे बंधन न बाधीचे, ज्या बंधनामध्ये आपण सतत आहोत, सातत्याने आहोत, ते बंधन नामामुळं नाहीस होतं. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. शत्रुत्व द्वैतामुळं मग सामान्य जीवनामध्ये काम क्रोध भय अशा प्रकारचे विकार असतात, मच्छर असतो. पण या द्वैताची भीती वाढायला लागली की मग जवळ शस्त्र देखील यायला सुरुवात होते, कारण कोणीतरी शत्रू निर्माण झाला की शस्त्र. आमच्या ब्रँचमध्ये एकदा असं झालं की एक मोठं लोन प्रपोजल पण हेड ऑफिसने नाकारलं, तर त्याची चौकशी करायला जो खातेदार आला होता त्याशी विणलेली अशी एक विणलेलं काय ते डिझाईन असतं ना दोऱ्यांनी विणतात, तशी एक मळलेली पिशवी आणि जड असं काहीतरी त्यांनी टेबलवर ठेवलं होतं. ती तशी खराब दिसत होती पिशवी. त्यांनी सांगितलं की मी खूप प्रयत्न केले आमच्या चीफ मॅनेजरनी, पण त्यांच्या बऱ्याच शंका होत्या काय, आणि त्यांनी शेवटी लोन प्रपोजल नाकारलं. आणि काहीतरी चहा वगैरे आला म्हणून त्यांनी ते त्याच्या समोरची पिशवी उचलून थोडी बाजूला दुसरीकडे, तेव्हा असं जरा आवाज आला, जड आहे तिथं असं काहीतरी वाटलं. म्हणून त्यांनी विचारलं की काय या पिशवीत, तो म्हणला काही नाही, त्यांनी काढून दाखवलं रिव्हॉल्वर आहे म्हणाला. आता कशा करता रिव्हॉल्वर आणलं, म्हणजे लोन प्रपोजल नाकारलं म्हणून आणलं का कशा करता आणलं. भीती निर्माण झाली. असेल त्यांना परवाना असेल, त्यांच्याजवळ ते सतत बाळगत असतील. शत्रुत्वाची जी भावना आहे, बँकेत त्यांना काही करायचं नव्हतं. पण जी शत्रुत्वाची भावना आहे ती शत्रुत्वाची भावना मग शस्त्र बाळगायला लावते. मध्ये आमचे साठे सर असं म्हणाले की मी नोकरीला लागलो सुखात आहे, माझे काही मित्र इतके मोठे झाले की आता त्यांना शस्त्र बरोबर ठेवत चालायला लागतं. याचं कारण द्वैताची भावना अशी वाढीला जर लागायला लागली तर मग भीती, बेसुमार भीती असं सगळं निर्माण होतं. म्हणून साधे विकार त्याच्या पाठोपाठ अशा प्रकारच्या देखील भावना मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्याच्या उलट अद्वैत भावनेमध्ये शांती, सुख, समाधान, अभय. ज्ञानेश्वर महाराजांनी अभयाची व्याख्या करत असताना कर्मा कर्माची या मोहरा उठो नेदुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडिला जेणे, अशी कर्म आणि अकर्म याच्यामध्ये एक अहंकार निर्माण होतो, कर्म करणारा मी आहे, मी नाही करणार अशा प्रकारे. पण हा अहंकार आहे, या अहंकाराला देखील त्यांनी मूळ कारण असं सांगितलं की जो संसाराचा दरारा आहे, संसाराची जी भीती आहे त्याच्यातून हा मीपणा राखावासा वाटतो. ज्याच्या ठिकाणी अभय आहे तो अशा प्रकारचा मीपणा राखत नाही, अर्थात संसाराचा दराराही त्यांनी संपवलेला असतो. असं जर व्हायचं असेल तर अद्वैत भूमिकेमध्ये प्रवेश करायला लागतो. म्हणून जी समजूत आहे की सुख हे द्वैतामुळं मिळतं आणि इंद्रियांची बहुतेक सुख द्वैतामुळं मिळतात, दोन असल्यामुळं सुख मिळतात, एक असेल तर सुख कसं मिळेल, म्हणून विषय सुखाचं वर्णन नेहमी असं केलं जातं की विषय सुख म्हणजे दुसरा त्याच्यापासून मिळणारं सुख म्हणजे विषय सुख. मग ते दुसरं काही असेल, दृश्य असेल, खायचा पदार्थ असेल, काही असेल, पण दुसरा असल्याखेरीज आपल्याला सुख मिळत नाही, दुसरा लागतो तर सुख मिळतं, असं विषय सुखाचं वर्णन केलेलं आहे. जर दुसराच कोणी नसेल तर सुख मिळण्याची शक्यता नाही, अशी द्वैताची अडचण असते. पण द्वैतात जेव्हा सुख मिळतं, जे द्वैत सुरुवातीला जरी दोन असले तरी जेव्हा सुखाची प्रक्रिया घडते तेव्हा मात्र तिथं एकच असतो, तिथं दोन नसतात. कोणतंही सुख तुम्ही जर आठवून पाहिलं, तुम्ही एक साईट सीइंगला गेलेले आहात आणि तुमची मनस्थिती व्यग्र आहे, तुमच्या नोकरीतल्या अडचणी तुम्हाला आठवत आहेत, धंद्यातल्या अडचणी तुम्हाला आठवत आहेत, मन रिझवण्यासाठी गेलेले आहात आणि म्हणून तिथं दुसरा उपस्थित करायला पाहिजे तरच तुम्हाला सुख वाटेल म्हणून साईट सीइंगला गेलात, पण तुम्हाला सुख मिळत नाही. आणि जेव्हा सुख मिळतं तेव्हा तुम्ही स्वतःल देखील विसरलेले असता. जेव्हा जेव्हा तुम्हाला सुख मिळालंय असे जर क्षण आठवले तर तुम्ही त्यावेळेला स्वतःला देखील विसरलेले असता. दुसऱ्याच्या योगानी स्वतःलाही विसरणं तेव्हा तुम्हाला सुख मिळतं, एरवी तुम्हाला सुख मिळतच नाही. म्हणून द्वैतामध्ये सुख नाहीये, द्वैतामध्ये शांती नाहीये, द्वैतामध्ये समाधान नाहीये, द्वैतामध्ये आनंद नाहीये. द्वैत असतील तेव्हा विकार आहेत, द्वैत असेल तेव्हा शत्रुत्व आहे, द्वैत असेल माझं तुझं आहे. आणि सगळ्या विषयांच्या बाबत हा प्रयोग करता येतो. मी एकदा एका झऱ्याच्या काठी बसलो होतो, झरा सुद्धा नव्हता पण तिथून थोडा पाण्याचा असा बारीक आवाज येत होता, तो आवाज अतिशय गोड असा येत होता. मी असं ठरवलं की मलाही विसरून फक्त त्या आवाजाकडे पाहायचं, पाहता येते का पाहायचं, डोळे मिटायचे, फक्त आवाज ऐकायचा. हळूहळू तो आवाज ही बाजूला राहिला आणि मी ध्यानाच्या सुखात गेलो. थोडा वेळ तो आवाज काम करत होता, ध्यानाच्या सुखात गेलो. एकदा मी समुद्राच्या काठावर गेलो आणि ते एवढं विराट दृश्य पाहून अचानक स्तब्धता आली. इतकी की आपण नसल्यासारखंच वाटायला लागलं. आणि थोड्या वेळाने भानावर आलो तेव्हा लक्षात आलं की आपण सुखात होतो, आपल्याला सुख मिळालेलं होतं. संगीत ऐकताना तर अनेक वेळेला मी हा अनुभव घेतलेला आहे. गाणारा दुसरा असला विषयाचं सुख हे दुसऱ्यापासून सुरू होतं. दुसरा असला जरी गाणारा तरी देखील नंतर नंतर आपण आत येतो. मग ते गाणं हे निमित्त असतं, वरवर चाललेली गोष्ट असते. आणि मग नंतर गाणं चाललंय हेही विसरून जातो आणि आत सुख मिळायला सुरुवात होते. गाणं चाललेलं असतं. व्हायोलिनसारखं वाद्य, तबल्यासारखं वाद्य. मग कुठंतरी टीव्हीवर नुकतीच एक जाहिरात किंवा काय पाहिलं, एक दीर्घ वंदे मातरम सारखं काही, तर झकीर हुसेनचा तबला. अशा प्रकारचा तबला ऐकताना तुम्ही सगळं विसरून जाता, मग तुम्हालाही विसरता, तुम्हाला आनंद होतो. पण जेव्हा सुख मिळतं तेव्हा तुम्हाला, मग नंतर समोरच्याला तुम्ही विसरता आणि फक्त तुम्ही एक राहता आणि मग तुम्हाला विसरता, अशी सुखाची प्रक्रिया घडते. सुखाच्या अति उत्कट अशा क्षणाच्या वेळेला तिथं कोणीच नसतं. दुसऱ्याच्या निमित्ताने सुरू झालेलं सुख स्वतःचंही भान हरपून जातं आणि सुख मिळतं, नाहीतर सुख मिळतच नाही. आणि जेव्हा जेव्हा दुसरा कोणीतरी असतो तेव्हा मग ते बंधनच असतं. ते जाणवायला सुरुवात झाली की ते नको वाटायला लागतं. विषयाच्या सुखामध्ये असं आहे की विषय पाहिजे देखील आणि तो विषय योग्य रीतीने तुम्हाला समजेल असा निर्माण देखील व्हायला पाहिजे. जसं वाद्यामध्ये नाद हा भरूनच राहिलेला आहे, याच्याविषयी काही आपल्याला शंका आहे, पण तो वाद निर्माण होणं, नाद निर्माण होणं गरजेचं आहे. तो जर निर्माण झाला नाही तर तुम्ही कसं ऐकाल? तुम्ही तबला ऐकायला आलेले आहात आणि इथं नुसता तबला आणि डग्गा ठेवलाय आणि तुम्ही बसलेले आहात, माना डोलवताय, असं शक्य आहे? तो तबला वाजायला पाहिजे. तो वाजल्यानंतर तुमची सगळी श्रवणेंद्रिय त्याच्याकडे लागली पाहिजेत, मग ती तुम्हाला आत घेऊन गेली पाहिजेत. आणि मग तबल्याचं केवळ निमित्त आहे आणि तुम्हाला सुख व्हायला पाहिजे. मग आपण ऐकतोय हे देखील विसरून जायला पाहिजे, सुख मिळतं. म्हणून जे या सवाई गंधर्व महोत्सवात खूप दर्दी लोक येतात आणि हे दर्दी नेहमी असं म्हणतात की या महोत्सवामध्ये समजणारे किती येतात कोण जाणे, कारण तिथं स्टॉल लागलेले असतात, तिथं थोडं इकडं तिकडं अवांतर काहीतरी बाहेर जाणं येणं चाललेलं असतं. जो ऐकतो आहे तो ऐकणारा समजला पाहिजे. वादकाला देखील समजतं की श्रोत्यांमध्ये कोण ऐकतोय, गाणाऱ्याला देखील समजतं की खरा कोण ऐकतोय, कोणाचे कान लागलेले आहेत. जसे कान लागलेले आहेत तो मग नंतर गाणं नाही ऐकत, तो आतलं संगीत ऐकत असतो, आतून त्याला आनंद मिळत असतो. बोलणाऱ्याला देखील समजतं की कोण ऐकतो आहे, कसा ऐकतो आहे. आणि जो ऐकतो आहे, परमार्थ श्रवण सुद्धा नंतर नंतर कधी कधी मला स्वामीजींचं श्रवण करत असताना असं झालेलं आहे की शब्द हे निमित्त राहतात आणि उत्तम ध्यानामध्ये आपण गेलेले आहोत. नामामध्ये ही गोष्ट साधते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. नामाची एक गंमत अशी आहे, बाकीचे जे आनंद आहेत ते आनंद जरी अशा प्रकारे सुख देत असले तरी देखील ते सुख विषयापासून मिळतं, सुरुवात बाहेरच्या गोष्टीपासून झालेली असते, त्यामुळं खरं आतलं सुख मिळतं असा पूर्ण बोध होत नाही. जरी सुख अद्वैतातच फक्त असलं तरी देखील आपल्याला मात्र द्वैताच्या निमित्ताने मिळालं असं वाटत असल्यामुळं आपण परत परत त्या गोष्टीकडे ओढले जातो. पंचदशीकारांनी अगदी सर्वात शेवटी विषयानंदे ब्रह्मानंदहा असं प्रकरण जरी लिहिलं असलं की विषयाचा देखील आनंद खरा ब्रह्माचाच आनंद आहे, तरी देखील त्या कंडिशनवर जाऊन तसा आनंद मिळवण्यासाठी प्रथम ध्यानातला आनंद समजणं आवश्यक आहे. तर मग विषयातला देखील समजतो, विषयातला आनंद देखील विषयातला नसून परमात्म्याचा आहे हे विषय भोगत असताना देखील समजण्याची खूप मोठी शक्यता आहे. पण प्रथम ध्यानातला आनंद मिळवलेला असला पाहिजे तर समजतो, नाहीतर मग केवळ या बोलण्या चालण्याच्या गोष्टी राहतात, बडबड राहते. एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. याच्यामध्ये नाम, नाम हा जर विषय म्हटला तो विषय नाहीये, कारण आपल्या डोळ्यासमोर जे पाच विषय येतात त्या पाच विषयांपैकी कोणताच विषय नामाने डोळ्यासमोर उभा राहत नाही, म्हणून तो विषय नाही. नाम हे निर्विषय आहे. विषयाच्या योगाने आनंद मिळवण्याची जी युक्ती आहे ती युक्ती परमार्थाकडे घेऊन नाही जात. परमार्थाचा भरपूर साधना केलेला असेल असा मनुष्य विषयापासून मिळणारं सुख देखील तत्वत आत्म्याचं सुख आहे असं जाणतो, पण एरवी शक्यता नाहीये. तसं जर असतं तर पाश्चात्य देशांमध्ये सगळे ब्रह्मानंदामध्ये निमग्न पाहिजेत, असं होऊ शकत नाही. म्हणून संतांनी पूर्वापार अशा गोष्टी निवडल्या, जर सुरुवातच करायची असेल आणि बाहेरपासून आत सुख मिळण्याची जर शक्यता असेल तर माहीत असलेल्या ज्ञात विषयांपेक्षा वेगळी अशी एक वस्तू निर्माण करावी आणि त्या वस्तूमुळे मग सुख मिळवावं, तिचं निमित्त आणि मग सुख स्वतःच. सुख दुसऱ्यापासून ही गोष्ट नाही. म्हणून एक तत्व नाम, नाम नामधारक आणि नामी, परमात्मा नाम घेणारा जीव आणि नाम हे एकच आहेत असा बोध नामाच्या अंगाने हळूहळू निर्माण होतो. आणि मग नंतर नामाचं केवळ निमित्त राहतं, प्रत्येक वेळेला नामाचा उच्चार हे निमित्त राहतं आणि सुख कायम राहतं. तो सुखामध्ये निमग्न राहतो, मध्येच एक नाम घेतो, सुखामध्ये निमग्न राहतो. नाम घेत असताना आणि मध्ये नाम घेत नसताना देखील अनुस्यूत सुख भरून राहतं, त्याच्या अधिष्ठानावर नामाचं उच्चारण चालू राहतं. आणि मग हळूहळू तो देहाला ओलांडतो, देह बुद्धीला ओलांडतो, आपल्या स्वतःला ओलांडतो. आपण नाम घेतो या भावनेला ओलांडतो. त्या ठिकाणी परमात्म्याशी खरा एकांत त्याला प्राप्त होतो. एकांतातच सुख प्राप्त होतं. एकांतामध्ये याचा अर्थ एकामध्ये जेव्हा अंत होतो तेव्हाच सुख प्राप्त होतं, द्वैताचंही सुख. पण हे तुम्हाला माहीत नसतं की एकामध्ये सगळ्याचा अंत झाला. प्रत्यक्षतः तसाच होतो जेव्हा तुम्हाला सुख मिळतं तेव्हा. तुम्हाला जेव्हा जेव्हा भोजनाचं सुख मिळालेलं आहे, घरी केलेलं भोजन आठवा, ते मग नंतर तुम्हाला आपण भोजन केलं ही गोष्टही विसरून जाता आणि खानावळीत जेवलेलं जेवण आठवा, किंवा एखाद्या खूप उत्तम अशा आलेशान अति महाग अति सुंदर अशा ठिकाणी ते जेवण चार चार महिने स्मरणात राहतं तुमच्या. अमुक कार्यालयात जायचं म्हटल्यावर तुमच्या मनात येतं की तिथं जेवण चांगलं असतं, पण घरचं चांगलं जे जेवण रोज आपण जेवतो त्याची आठवणी नसते. सुखाची सहज सुखाची आठवण देखील नसते. घरचं जेवण कितीतरी सुंदर असतं, पण तुम्ही जेवता आणि गोष्ट संपून जाते, हे सहज सुख असतं. अशा प्रकारे सहज आनंद नामातून मिळायला सुरुवात होते. एरवी नाम घेतो थोडं बहुत बरं वाटलं, काय आनंद झाला म्हणाला, खरा आनंद नाही झाला, फार मजा आली म्हणाला, खूप वरवरच असेल, पण जेव्हा खरी मजा येते तेव्हा तो सगळंच विसरून शांत बसून राहतो. आता माझ्याशी कोणी बोलू नका, मी कोणाशी बोलणार नाही. स्वामीजी म्हणायचे की केंद्रातून तुम्ही ऐकून जाता आणि उठल्यावर लगेच एवढे बोलता एकमेकांशी, ऐकलेलं तुमचं सगळं संपून जातं ना. तुम्ही जर खरं ऐकलं तर कोणाशी बोलायची इच्छा तुम्हाला व्हायला नको, असं वाटायला पाहिजे की आता हेच अंतःकरणात ठेवावं आणि जावं. म्हणजे तुम्हाला ऐकून विशेष आनंद नाही झाला. तुम्ही जरी म्हणालात झाला तरी जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्यांदा गप्पा मारता, नाही झाला, कारण विसरलात, तात्काळ विसरलात. त्या सुखातून बाहेर यावंसं वाटलं नाही पाहिजे. जर चांगलं ध्यान झालं तर चांगल्या ध्यानातून, ध्यानाच्या वेळेला तर एक रूपता असतेच, पण ध्यानातून उठल्यानंतर कितीतरी वेळ तो भाव टिकून राहतो. तुम्ही व्यवहारात जणू असता आणि नसता अशी तुमची स्थिती होऊन जाते आणि असा कितीतरी काळ जातो. आणि जेव्हा ध्यानाचं सुख विसरता तुम्ही तेव्हा पूर्ण व्यवहारात पडता. मग फक्त व्यवहारातच असता. म्हणून आपण परमात्मा आणि नाम एक अशा भावनेनी सुरुवात होते आणि मग हळूहळू परमात्मा आणि आपण एक अशी भावना शिल्लक राहते, नामाचं केवळ निमित्त राहतं. मग परमात्मा हा शब्द, आपण हा शब्द तोही जातो आणि केवळ शांती समाधान आनंद शिल्लक राहतो. देहाचा विसर पडतो आणि देहाचा विसर पडला की गोडी एक प्रकारे वाटायला सुरुवात होते. तुमचं असणं हे शिल्लक असतं आणि देहाची भावना शिल्लक नसते, ही गोष्ट गोडी देते. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय ना की देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, करीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळवाले. देहाचा विसर तुम्हाला पाडलास की मला सुख होईल. म्हणून साधनेमध्ये देहाचा विसर पडला की गोडी यायला सुरुवात होते, गोडी वाटते. द्वैताचं बंधन संपतं, म्हणजे विकार संपतात. भय हे देहबुद्धीबरोबर जोडल्यामुळं देह बुद्धि संपली की भय संपत। देहाशिवाय आपल्या अस्तित्वाला कोणी धोका देऊ शकत नाही, देहाला धोका होऊ शकतो। देहा खेरीज असलेल्या आपल्या अस्तित्वाचा नाश करण्यासाठी जगामध्ये शस्त्र नाही। असं जेव्हा होतं तेव्हा नाम गोड गोड वाटायला लागतं, नामामध्ये देखील गोडी गोडी वाटायला लागते। ही जी गोडी आहे ही गोडी दुसऱ्या बाजूनी अमरत्वाच्या भावनेमुळे येते। भय नाहीसं झालं, गोडी येते आणि आपलं हे स्वरूप असंच राहणार आहे याच्याविषयी कसलीच शंका राहत नाही। एक प्रकारे अमृतत्वाची भावना प्राप्त होते, अमरत्वाची भावना प्राप्त होते। एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी। म्हणजे केवळ नामाला अमृत नाही म्हटलेलं, नाम अमृतत्वाची भावना प्राप्त करून देतं। नाम तर एक सुरुवातीला ज्याच्यापासून कुठून तरी सुरुवात करायची म्हणून घेतलेली गोष्ट आहे। जसं तुम्हाला उत्तर माहीत नसतं म्हणून तुम्ही एक्स पासून सुरुवात करता बस आणि उत्तरापर्यंत पोहोचता, तसं नामापासून सुरुवात करता आणि परमात्म्यापर्यंत पोहोचता आणि मग तुम्हाला द्वैत भावना संपल्यामुळं गोडी रस निर्माण झाल्याचं लक्षात येतं आणि हा रस अतिशय अवीट असा असतो, याला नाश नाही। जे हाता आलिया तरी न वचे, भोगीताही न वेचे, वरी विटे ही ना। या रसाला वीट नाही, पक्वान्न विटतं, खराब होतं, पण याला वीट नाही। कितीही सेवन केलं तरी हा रस संपत नाही। ही भावना कायम असावी असावी असं वाटत राहतं। अशा प्रकारे अमरत्वाच्या भावनेमध्ये, अमृतत्वाच्या भावनेमध्ये गोडी आहे, ती गोडी अमृतत्वाचीच असते। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की वैष्णव हे प्राप्त करतो, ही गोडी वैष्णवाला प्राप्त होते। वैष्णव म्हणजे विष्णूचा भक्त, नामाचा आश्रय करणारा। आणि मग त्याच्यानंतर एक चरण का लिहिलं कोण जाणे। बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन काळ। काय योग्याचा काय आता संबंध आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये? ते वेगळे नाहीयेत म्हणून संबंध आहे। जो योगाला वेगळं काढतो त्याला काहीही समजलेलं नाहीये। जो केवळ भक्ती मोठी म्हणतो त्याला काही समजलेलं नाहीये। असं एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही त्याला मी तरी काय करणार, मी हे बोलतोय आता। पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योगिया साधली जीवन कळा, यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी योगी म्हटलेलं आहे। अशा प्रकारे अमृतत्वाची भावना, तुम्ही नामाचा सुरुवातीला आलंबन घेऊन जाल तरी योगाचीच प्रक्रिया आहे, नाईलाज आहे। मागच्या वेळेला मी तुम्हाला साधू बोध होतो कसा, सवितर्क सविचार सानंद सास्मित आणि मग तेही नंतर नाहीस होऊन बीज रूपानी वासना नाहीशा होतात, निर्बीजत्वाला तो जातो, खऱ्या समाधीला प्राप्त होतो। आता नामाच्या निरूपणात हे कशा करता? कशा करता म्हणजे तुम्हाला समजत नाहीये हेच आवश्यक आहे। प्रक्रिया तर इथून घडते, सुरुवातीला साधन म्हणून नाम घेतलेलं आहे एवढंच। म्हणून योग्याची जी जीवन कळा आहे तीच जीवन कळा इथं वैष्णवाची नामामृत गोडी आहे। म्हणून दुसऱ्या भाषेमध्ये योगी देखील अशा अमृतत्वाच्या गोडीलाच प्राप्त होतो आणि वैष्णव देखील जीवनकळेला प्राप्त होतो. ही जीवनकळा म्हणजे आपल्या सगळ्या जीवनाला अखंडत्वानी कधीही नाहीशी न होणारी नेहमीच संपूर्ण असणारी अशी स्वतःची स्वरूपाची अवस्था मूळ कळा आपली जी आहे ती. हे सांगत असताना असं सांगितलं जातं की कळेनी जे जीवन आपलं असतं त्या कळा मग तुम्ही कुठल्याही द्या, जसं बाल्य तारुण्य वृद्धाप्य ही कळा द्या, जागृती स्वप्न सुषुप्ती ही कळा द्या, पण या कळेच्या व्यतिरिक्त एक कायम अस्तित्ववान असा कोणीतरी आहे आणि ती संपूर्ण कळा आहे. हे समजून सांगताना चंद्राच्या कलेचं उदाहरण सांगितलं जातं. जसं प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 कळा चंद्राच्या असतात आणि अमावस्येच्या वेळेला चंद्र अजिबातच दिसत नाही, ती त्याची 16 कळा. आणि चंद्रावर जो सूर्याचा प्रकाश पडतो आणि पृथ्वीवरून तो दिसतो तेवढा भाग प्रकाशित होतो म्हणून त्या कळा आपण चंद्राला चिकटवलेल्या आहेत, लावलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त चंद्राचं आपल्या ठिकाणी स्वरूपाने सदैव असणं ही त्याची 17 कळा, आमच्या सापेक्ष 16 कळा. मात्र अमावस्या आहे म्हणून चंद्र गेला असं होत नाही. चंद्राचं जे कायम अस्तित्व आहे ती त्याची स्वरूपाने असणं ही 17 कळा, याला जीवन कळा असं म्हटलेलं आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा, हा जो स्वरूपबोध आहे हा स्वरूपबोध जीवन कळा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून योग्याचा आनंद वेगळा, नाम घेणाऱ्याचा आनंद वेगळा, कर्म करणाऱ्याचा आनंद वेगळा. ध्यान करणारा फार मोठा श्रेष्ठ, कर्म करणारा कनिष्ठ, नाम घेणारा कनिष्ठ, नाम घेणारा फार श्रेष्ठ, मग त्याच्या पुढे सगळे तुच्छ असं नाहीये. आनंद हा सर्वांना एकच प्राप्त होतो. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा, अमरत्व किंवा स्वरूपबोध याच्याच अंतर्गत असणारा इनबिल्ट शांती सुख समाधान हा प्रत्यय, अमरत्वाची भावना आणि अशी असल्यामुळं आणि याच दृष्टीने सगळ्या विश्वाकडे पाहिल्यावर सर्व विश्व देखील परमात्म्याने नटून राहिलेलं आहे असा स्वभाव होणं दृष्टीचा, त्यामुळं मग सगळीकडंच अद्वैत अशा आत्मभावाचा प्रत्यय येणं. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. सगळीकडेच आता वैकुंठ, आता सगळीकडेच देव, देव नाही अशी जागा नाही. त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप तसं नाहीच आहे, सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे असा पूर्ण प्रत्यय, पूर्ण भाव, पूर्ण बोध असं फळ ज्ञानेश्वर महाराजांनी नारायण पाठांनी प्राप्त केलं. काय की सर्वत्र वैकुंठ केले असे. वैकुंठात तर विष्णू असतीलच चतुर्भुज, पण तेच सर्वत्र आहेत. आता आता मी जिथं पाहतो आहे तर ते गोपाळाचं स्वरूप आहे. नर नारी बाळे झाली ती समान अवघा नारायण कोंदाटला, सगळीकडे नारायणच भरून राहिला अशा प्रकारचा भाव. एकदा म्हणतात की वैकुंठ भुवनाच्या ठिकाणी मी घर केलं आणि एका अभंगामध्ये म्हणतात की सर्वत्र वैकुंठ केले असे, आता सगळीकडे वैकुंठच शिल्लक राहिलं. अशा प्रकारचा अतिशय उंच पातळीवरचा अनुभव नामस्मरणाने प्राप्त होतो. अमृतत्व जीवनकळा नामामृत गोडी द्वैत नाहीस होणं. आपण वैकुंठामध्ये आहोत अशा प्रकारचा भाव आणि आपल्या अवतीभोवती जिथं आहोत तिथं देखील वैकुंठच आहे असा देखील भाव, हे नामस्मरणाचे अनुभव हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. पुढच्या वेळेला आपण हे सगळं साधूंच्या संगतीने होतं असं ज्ञानेश्वर महाराज ज्या ज्या ठिकाणी म्हणतात ते सगळं पाहणार आहोत. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. कितीतरी वचन आहेत. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझ्या हाती. संतांच्या संगतीशिवाय हे होत नाही, हे समजत नाही असं जे हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय तो विषय आपण पुढच्या वेळेपासून सुरू करू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.